भाग 20 येशूला जावाला स्वर्गमा जावानी वेळ. प्रेषित याना पहिला अध्याय 1-11 वचन. मरण पावानंतर येशू उठना आणि तो खूप लोकसाला दिसना. बरा शिष्यसाला येशूना दर्शन होईना आणि त्याने त्यासला वळखा सुद्धा. 40 दिवस नंतर येशूला स्वर्गमा जावानी वेळ होनी. त्यावेळेस त्याने ती काम पूर्ण व्हायना येशूनी सांगा, जी कामनीसाठी मै उनेल ती काम पुरा होई ग्या. आणि मग येशू शिष्यासला जवळ बोलावना आणि तेसाला सांगना, सर्व जगम जा आणि शिष्य बनवा, तेसाला पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि ज्या मी आज्ञा पाळायला शिकवणार त्या आज्ञा पाळायला शिकवा, आणि जा या जगने शेवटपर्यंत मै तुमनी बरोबर राहील. अशा सांगानंतर स्वर्गना देवदूत त्यांनी जवळ उनात आणि त्या शिष्यासाला सांगा, जसा तुम्ही येशूला स्वर्गम जाताना पाहता तसाच एक दिवस येशू ख्रिस्त स्वर्गमधून देवाबरोबर येताना पहाल. आता येशू ख्रिस्त स्वर्गम आहा आणि तो तुमनी आणि आमनासाठी जागा तयार करायला ग्या, जो त्याजवर विश्वास ठेवील. का तुम्ही त्याजवर विश्वास ठेवतास? का तुम्ही अनुसरण करतास? का तुम्ही भेटायला तयार आहात? तो जेव्हा परत येईल त्यावेळेस तुम्ही वाट हेदायला पाहिजे. येशू आम्हाला स्वर्गमल्ली जाण्यासाठी येणार आह. आम्ही सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.